नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ओदिशातल्या भुवनेश्वर इथं आज आणि उद्या होणाऱ्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. देशातले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा प्रशासकांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर संवाद तसंच चर्चा करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणं हा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे. अमेरिगो वेस्पुची या इटलीच्या नौदलाच्या 93 वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रशिक्षण नौकेचं मुंबईत येणं हे भारत आणि इटली या दोन देशांदरम्यानच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन बंदरं, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या इंदिरा डॉक इथं अमेरिगो वेस्पुची या नौकेची पाहणी सोनोवाल यांनी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाहीत, याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर पवार वार्ताहरांशी बोलत होते. ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिनं आज सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिनं उन्नती हुड्डा हिचा 21-12, 21-9 असा सहज पराभव केला, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीनं चीनच्या झोऊ जी होंग आणि योंग जी ई यांचा 21-16, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.